नमस्कार, मी वैभव जोगळेकर. 10 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. एक नजर विशेष घडामोडींवर. किरणोत्सर्ग धोकादायक, जागतिक अणुऊर्जा आयोगाचा इशारा, 30 समुद्री चाच्यांना अटक आणि महेश मांजरेकर यांचा नवा मल्टीस्टारर चित्रपट शहाणपण देगा देवा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. आणि आता बातम्या विस्ताराने. जपानमधील भूकंप व सुनामीने उद्ध्वस्त झालेल्या फुकुशिमा अणुभट्टीतील किरणोत्सर्गावर नियंत्रण आणण्याचे जपानचे प्रयत्न तोकडे पडत असून जपानमध्ये आज या अणु प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गाची तीव्रता वाढली आहे. जपानने मदतीसाठी अमेरिकेला साकडे घातले आहे, तर दुसरीकडे किरणोत्सर्गाचे हे संकट अत्यंत भयंकर असल्याचा इशारा जागतिक अणुऊर्जा आयोगाने दिला आहे. आणि आता बातमीपत्रात वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर माझी सहकारी शिल्पा असेल आपल्यासोबत क्रीडाविश्वाच्या ताज्या घडामोडी घेऊन. पाहत रहा स्टार माझा.